चीनीमंडी.com पॉडकास्ट।
विजय डेली शुगर मार्केट अपडेट। आज मंगळवार 4 ऑगस्ट 2020। डोमेस्टिक मार्केट देशभरात बाजारात मागणी मध्यम होती। महाराष्ट्रामध्ये असते साखरेचा व्यापार 3160 रुपये ते 3200 रुपये प्रति क्विंटल राहिला, तर एमटीसीचा व्यापार 3260 रुपये ते 3300 रुपये प्रति क्विंटल राहिला। दक्षिण कर्नाटकामध्ये असते साखरेचा व्यापार 3370 रुपये ते 3450 रुपये प्रति क्विंटल राहिला, तर एमटीसीचा व्यापार 3500 रुपये प्रति क्विंटल राहिला। उत्तर प्रदेशामध्ये एमटीसीचा व्यापार 3300 रुपये ते 3340 रुपये होता। गुजरातमध्ये एसटी साखरेचा व्यापार 3251 रुपये ते 3261 रुपये प्रति क्विंटल राहिला, तर एमटीसीचा व्यापार 3281 रुपये ते 3291 रुपये राहिला। तमिळनाडूमध्ये एसटीचा व्यापार 3400 रुपये ते 3475 रुपये होता, तर एमटीसीचा व्यापार 3450 रुपये ते 3500 रुपये राहिला। इंटरनॅशनल मार्केट लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $371.60 प्रतिटन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $12.63 होते। करन्सी आणि कमोडिटी। अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा व्यापार 75.104 मध्ये झाला, तर ब्रेझिलियन रियलचा व्यापार 5.325 मध्ये झाला। क्रूड फ्युचर 3031 रुपये प्रति बॅरल, क्रूड WTI $40.27 होते। इक्विटी BSE सेन्सेक्स 748.31 अंकांनी वर येऊन 37,687.91 अंकावर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज NSE निफ्टी 203.65 अंकांनी वर येऊन 11,095.25 अंकावर बंद झाला।